सर्वेभ्यः मम नमस्काराः, सुप्रभातं, शुभदिनम्। अद्य रघुवंशमहाकाव्ये प्रथमसर्गे द्वाविंशतितमं श्लोकं पश्यामः। कलत्रवन्तमात्मानमवरोधे महत्यपि तया मेने मनस्विन्या लक्ष्म्या च वसुधाधिपः। इदानीं प्रतिपदार्थं पश्यामः। कलत्रवन्तम् इत्युक्ते भार्यावन्तम्, आत्मानम् अवरोहदे इत्युक्ते अन्तःपुरवर्गे, महति अपि बृहच्चेदपि, मेने इत्युक्ते भावितवान्, मनस्विन्या इत्युक्ते दृढचित्तया तया, लक्ष्म्या च वसुधाधिपः, वसुधा इत्युक्ते भूमि, वसुधाधिपः इत्युक्ते भूमिपालः, अत्र दिलीपः। इदानीम् अन्वयम् एकवारं पश्यामः। वसुधाधिपः अवरोधे महति सत्यपि मनस्विन्यातया लक्ष्म्या च आत्मानं कलत्रवन्तं मेने। इदानीं तात्पर्यं पश्यामः। कालिदासः वदति, वसुधाधिपः इत्युक्ते दिलीपः भूमिपालः अवरोधे महति सत्यपि, बृहत् अन्तःपुरवर्गम् आसीत् चेदपि, मनस्विन्या तया दृढचित्तया तया सुदक्षिणया तथा लक्ष्म्या च कलत्रवन्तं भार्यावन्तम् इति आत्मानं मेने भावितवान् इति। ಈಗ ಶ್ಲೋಕದ ತಾತ್ಪರ್ಯವನ್ನು ಇನ್ನೊಮ್ಮೆ ನೋಡೋಣ. ಕಲತ್ರವಂತ ಅಂದರೆ ಪತ್ನಿಗಳು ಉಳ್ಳವನನ್ನಾಗಿ, ಆತ್ಮಾನಂ ತನ್ನನ್ನು, ಅವರೋಧೆ ಅವರೋಧೆ ಅಂತಂದರೆ ಅಂತಃಪುರವರ್ಗ, ಮಹತ್ಯಪಿ ದೊಡ್ಡದಾಗಿದ್ದರೂ ಕೂಡ, ತಯಾ ಮೇನೆ ಅವಳಿಂದ, ಯಾರಿಂದ, ಮನಸ್ವಿನ್ಯಾ ಅಂತಂದರೆ ದೃಢಚಿತ್ತಳಾದಂತಹ ಸುದಕ್ಷಿಣೆಯಿಂದ, ಲಕ್ಷ್ಮಿಯಾಚ ಲಕ್ಷ್ಮಿಯಿಂದಲೂ, ವಸುಧಾಧಿಪ ವಸುಧಾಧಿಪನು. ಅನ್ವಯವು ಈ ರೀತಿ ಬರುತ್ತದೆ, ವಸುಧಾಧಿಪ ಅವರೋಧೆ ಮಹತಿ ಸತ್ಯಪಿ ಮನಸ್ವಿನ್ಯಾ ತಯ ಲಕ್ಷ್ಮಿಯಾಚ ಆತ್ಮಾನಂ ಕಲತ್ರವಂತಂ ಮೇನೆ. ತಾತ್ಪರ್ಯ ಈ ರೀತಿ ಇದೆ, ರಾಜನ ಅಂತಃಪುರವು ದೊಡ್ಡದಾಗಿತ್ತು, ಬಹಳಷ್ಟು ಸ್ತ್ರೀಯರು ಅಲ್ಲಿ ಇರ್ತಾಯಿದ್ರು, ಆದರೂ ಕೂಡ ದೃಢಚಿತ್ತಳಾದಂತಹ ಸುದಕ್ಷಿಣೆ ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮಿ ಇವರು ಇಬ್ಬರು ಇರುವುದರಿಂದ ತನಗೆ ಹೆಂಡತಿಯರು ಇದ್ದಂತೆ ಎಂದು ಆತನು ಭಾವಿಸಿಕೊಂಡಿದ್ದನು. ಸರ್ವೇಭ್ಯಃ ಪುನಃ ಮಮ ನಮಸ್ಕಾರಃ, ಸುಪ್ರಭಾತಂ, ಶುಭ ದಿನಂ.